आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या सोमवारी सभागृहात चर्चा होणार। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ। इंधनाचा पुरेसा साठा असून तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं तेल कंपन्यांचं स्पष्टीकरण। नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल। आणि ऑल इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाई याच्याबरोबर। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या सोमवारी सभागृहात चर्चा होणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा येत्या सोमवारी 9 मार्चपासून सुरू होत असून त्याच दिवशी या ठरावावर चर्चा अपेक्षित आहे। अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षांनी लोकसभा सचिवालयाकडे हा अविश्वास ठराव दाखल केला होता। या ठरावावर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीनं हा प्रस्ताव मांडला जाणार आहे। दरम्यान काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं 9 आणि 10 मार्च रोजी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ झाली आहे। हे नवे दर महानगरांमध्ये लागू झालेत। दरवाढीनंतर आता एका सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 913 रुपये, मुंबईत 912.50 रुपये, कोलकाता इथं 939 रुपये आणि चेन्नईत 928.50 रुपये इतकी झाली आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत देखील 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतील जलवाहतूक बंद झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड पडल्याच्या समाजमाध्यमांवर प्रसूत झालेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असून भारताकडे पुरेसं इंधन साठे आणि पर्यायी पुरवठा स्रोत आहेत असं हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं आहे। इंधन पुरवठ्यामधल्या व्यत्यय आणि तुटवडा या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं कंपनीनं ट्विट करून म्हटलं आहे। इंधन दरवाढ तसंच गॅसच्या पुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांनी नागरिकांमध्ये घबराट होईल अशा कुठल्याही बातम्या पसरवू नयेत। यासंदर्भात सर्व माहिती केंद्र सरकारद्वारे दिली जात आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं। नागपूरमध्ये अमरावती रोडवरील XSIO या लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रीयल पार्कचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या माणेकशॉ सेंटर इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार आहेत। महिला आणि बालविकास मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केला असून यात सुमारे 1000 पेक्षा अधिक महिला उपस्थित राहतील। या कार्यक्रमात कामगार गटातल्या आणि स्वयंसहायता गटातल्या महिलांचं सक्षमीकरण या विषयावर मान्यवर आपले विचार मांडतील। महिला दिनाचा एक भाग म्हणून महिला आणि बालविकास मंत्रालय उद्या नवी दिल्ली इथं महिलांच्या नेतृत्वाखाली शक्ती पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। इंडिया गेट ते विजय चौक दरम्यान सकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत ही पदयात्रा काढली जाईल। विकसित भारत 2047 स्वप्न साकार करण्यासाठी महिलांची महत्वाची भूमिका या पदयात्रेत अधोरेखित केली जाणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत। दार्जिलिंग इथं 9व्या आंतरराष्ट्रीय संथाळ परिषदेला राष्ट्रपतींनी संबोधित केलं। संथाळी भाषेला संविधानाच्या 8व्या सूचीत समाविष्ट झाल्यानंतर प्रस्थापित ओळख मिळाली असं त्या म्हणाल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं तसंच अंदाजे 18,300 कोटी रुपयांच्या दिल्ली मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील। त्यासह सुमारे 12.25 किलोमीटर आणि 10 किलोमीटर लांबीच्या दिल्ली मेट्रोच्या 2 नवीन कॉरिडॉरचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल। याचबरोबर जनरलपूर रेसिडेन्शियल अकॉमोडेशन अर्थात GPRA पुनर्विकास योजनेअंतर्गत 15,200 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत। या वसाहतींचं आधुनिकीकरण सरकारी कर्मचारी आणि प्रशासकीय कार्यालयांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जनौषधी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी जनऔषधी केंद्रांचं महत्व अधोरेखित केलंय। या केंद्रांमुळे अगणित कुटुंबांना योग्य उपचार मिळून त्यांचा औषधाचा खर्च कमी झाल्याचंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये युवा आंदोलकांनी सरकार उलथवून लावल्यानंतर नव्या सरकारच्या निवडीसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बालेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी या पक्षानं निर्णायक बहुमताच्या दिशेनं आघाडी घेतली. 165 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या निकालांमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीनं काठमांडूतल्या सर्व 10 जागांसह 34 जागा जिंकल्या आहेत, तर आणखी 86 जागांवर ते आघाडीवर आहेत. नेपाळी काँग्रेसनं 6 जागा जिंकल्या असून ते 10 जागांवर आघाडीवर आहेत. नेपाळी कम्युनिस्ट पार्टीनं 2 जागांवर विजय मिळवलाय, ते 8 जागांवर आघाडीवर आहेत. तर माजी प्रधानमंत्री केपी ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळला आतापर्यंत फक्त एका जागेवर विजय मिळाला असल्याची माहिती तिथल्या निवडणूक आयोगानं दिली आहे. पश्चिम आशियातला संघर्ष आणखी तीव्र झालाय. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा आज 8 दिवस असून दोन्ही बाजूंनी सातत्यानं हल्ले सुरु आहेत. इराणची राजधानी तेहरानवर झालेल्या आज पहाटेच्या हवाई हल्ल्यात मेहराबाद विमानतळाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये महिला आणि मुलांसह 1332 नागरिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघातले इराणचे राजदूत आमिर सईद इरावानी यांनी दिली. इराणचे नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणून बुजून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इराण स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करत प्रतिहल्ले सुरूच ठेवेल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिका इस्रायलला आणखी शस्त्रपुरवठा करत आहे. 15 कोटी 10 लाख नवीन शस्त्रास्त्र विक्री प्रस्तावाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं मंजुरी दिली आहे. इराणबरोबर कोणत्याही वाटाघाटी करायला ट्रम्प यांनी नकार दिलाय. इराणनं बिनशर्त शरणागती पत्करावी. अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र इराणला विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढून पूर्वीपेक्षा उत्तम राष्ट्र बनवण्यासाठी अथक परिश्रम करतील असं त्यांनी म्हटलंय. चुकीच्या गृहितकांआधारे आखाती देशांवर हल्ले करणं इराणनं थांबवावं असं आवाहन सौदी अरेबियानं केलंय. दुसरीकडे आज पहाटे लेबनॉनच्या पूर्वेकडच्या भागात नबीचित शहराजवळ स्थानिक जवान आणि इस्रायलच्या सैन्यात चकमक झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या बातम्या भडक दृश्यांसह दूरचित्रवाहिन्यांनी दाखवू नयेत असं केंद्र सरकारनं म्हटलंय. अशा प्रकारे सनसनाटी बातम्यांच्या स्वरुपात वार्तांकन केलं तर परिणामतः घबराट पसरू शकते. त्यामुळे वृत्तवाहिन्यांसाठीचं टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटचं मानांकन 4 आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मणिपूरमधल्या विविध प्रतिबंधित संघटनांच्या 4 अतिरेक्यांसह 5 जणांना अटक केली आहे. इम्फाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल NRFMच्या एका सक्रिय कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं तर इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून UNLFचा एक कार्यकर्ता आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासोबतच गुरुवारी बिष्णूपूर जिल्ह्यातून 2 वेगवेगळ्या प्रतिबंधित संघटनांच्या 2 कार्यकर्त्यांना अटक केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. आणखी एका कारवाईत इम्फाळमधल्या एका तलावाच्या काठावरून 1 HK-33 रायफल मॅग्झिन आणि 38 जिवंत काढतूसं तसंच 3 IED स्फोटकं जमा केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं चीनच्या ली शी फेंगचा 21-13-21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाई बरोबर होईल. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या मिश्र दुहेरी जोडीनं हाँगकाँगच्या तान चुन मान आणि त्से इंग सुएवत विरुद्ध दुखापतीमुळे माघार घेतल्यानं या स्पर्धेत लक्ष्य सेन एकमेव भारतीय खेळाडू उरला आहे. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गोकेशनं काल चेक प्रजासत्ताकमधील प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात मास्टर्स विभागाच्या 9व्या आणि शेवटच्या फेरीत स्पेनच्या डेव्हिड अँटोन गुईजारोचा पराभव केला. गुकेश आणि गुईजारो 3.5 गुण मिळवून संयुक्तपणे 9व्या स्थानावर राहिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या सोमवारी सभागृहात चर्चा होणार. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ. इंधनाचा पुरेसा साठा असून तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं तेल कंपन्यांचं स्पष्टीकरण. नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल. आणि ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाई बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.